बॅक टू लाईफ यार, लव के साथ न्यू लाईफचं हे गाणं खरंच मला खूप आवडतं. कारण या गाण्यामध्ये जो अर्थ आहे, म्हणजे किंगनी गायलेलं गाणं आहे, आणि तो असं म्हणतो की यार, गर्लफ्रेंड वाईफ जो भी है आपकी, वो आपकी सरकार है. वाह, क्या बढिया बात कही यार. किंगनीज कंपोज केलेलं हे गाणं ॲलन अँड सोफियाने लिहिलेलं, तुम्ही एन्जॉय केलं ऑलरेडी. यस सिटी 95 FM, रग रग मे कोल्हापूर सिटी. आणि जसं मी म्हणाले की रेड कार्पेटवरून आज आपल्यासोबत अशी एक लेडी बोलण्यासाठी आहे जी इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन कोल्हापूर ब्रँचच्या को कन्व्हेनियर आहेत, त्याचबरोबर त्या असोसिएट प्रोफेसर आहेत झूलॉजी डिपार्टमेंट गोखले कॉलेज इथं, आणि शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या चेअरपर्सन सुद्धा. डॉक्टर मंजिरी मोरे आपल्या सोबत.
रेड कार्पेट.
नमस्ते मॅम, रेडिओ सिटी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
Yes.
तर आणि सगळ्यात आधी आम्हाला ऐकायला आवडेल की इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन ची स्थापना कधी झाली होती, काय हिस्ट्री आहे याची?
तर हे इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन इज ऑल्सो कॉल्ड एज युसा. तर ह्याचं फाउंडेशन 1972 ला झालेलं आहे आणि त्याची नवी मुंबई वाशी मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे आणि त्याची जवळजवळ 11 ब्रांचेस आहेत. लाईक रुरकी मध्ये आहे, हैदराबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर, दिल्ली, कल्पकम, वडोदरा, अमरावती, बेंगलोर आणि नेल्लोर, अशा 11 ब्रांचेस आहेत. आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे ते खूप स्टालवर्ट्स लोकांनी ह्याचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आणि ही फाउंडेशन स्टार्ट केली की जेव्हा सायन्स मासेस पर्यंत पोहोचत नव्हतं तेव्हा डॉक्टर सुधा पाध्ये, डॉक्टर रीता मुखोपाध्ये, नरूरकर, डॉक्टर नरूरकर, लेट डॉक्टर अरुणजी आणि लेट डॉक्टर भिडे भट, रणदिवे, डॉक्टर रणदिवे जोशी, अशी ही टीम होती 12 जणांची. त्यांनी 1972 ला ही फॉर्मेशन केलं सायन्सची आणि याचा मेन ऑब्जेक्टिव्हच होतं की सायन्स शुड रीच टू द मासेस. कारण तेव्हा विमेनचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं सायन्स टुवर्ड्स द सायन्स कम्युनिटी ते फारच रिस्ट्रिक्टेड होतं. आणि टू प्रमोट द सायंटिफिक अकॉम्प्लिशमेंट अमंग वुमेन सायंटिस्ट आणि टू रिप्रेझेंट द बॉडी ऑफ वुमन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी दिस इन्स्टिट्यूशन ऑफ युसा वॉज फॉर्म्ड. सो दॅट इज इन ऑन 19 July 1973 अँड द ब्रांचेस देन फ्लरिश. नाव बाय नाव 11 ब्रांचेस आर इन गुड शेप अँड आय एम द को कन्व्हिनर ऑफ कोल्हापूर ब्रांच अँड द कन्व्हिनर इज सीमा गायकवाड अँड को कन्व्हिनर अँड सेक्रेटरी डॉक्टर अवटी. So now we all are looking after this branch in Kolhapur.
Great. आणि अजून माम आपल्या सोबत असणार आहे, तुम्ही ट्यून रहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग में कोल्हापूर सिटी. वेळ झाली आहे सिटीच्या क्लॉक मध्ये 1:19.